ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯೇಜಾಂಗಲಿತಾಯ ಮಾನೆ ಸಂಸಾರ ಆಲಾಮನೋ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜೈ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜೈ. ಧ್ಯಾನ ಯೋಗ ಆಪಣ ಜವಳಪಾಸ ಸರ್ವ ಪಾಹಿಲಾ ध्यान नाथ संप्रदाया संगित ध्यान कस एक भगवंता तो परमात्मा मी है अशा प्रकारचा सोहम बोधच कसा अपेक्षित आहे आणि तो ध्यानाच्या योगाने कसा प्राप्त होतो हेही आपण पाहिलं. ध्यानाची प्रक्रिया आपण पाहिली. हे पाहत असताना स्वाभाविकपणाने यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या स्वाभाविक ध्यानाच्या ज्या अष्टांग साधना म्हणून सांगितल्या जातात त्याच्यामध्ये हे सोहम ध्यान कसं बसतं ते आपण पाहिलं. गीता हे मोक्षदानी स्वतंत्र असं शास्त्र आहे आणि गीता नेती मोक्षा आरोपे मोक्षाच्या अलीकडचं असं काही गीता देतच नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गीतेचा उद्देश हा ध्यानाला वाहिले आणि ध्यानाचंच प्रतिपादन करणारे असे जे पंथ आहेत तसा ध्यान सांगणं हा गीतेचा उद्देश नाही. पतंजली महामुनींचं योगशास्त्र हे ध्यानाला वाहिलेलं आणि केवळ ध्यानाचं निरूपण करणारं असं आहे आणि त्या योगाने पूर्ण जीवन कसं होतं हे त्याच्यामध्ये उत्कृष्ट रीतीने सांगितलं गेलं. भगवद्गीता समग्र जीवनाचा विचार करत असताना ध्यान सांगते. केवळ ध्यानाकरता ध्यान सांगत नाही असं असल्यामुळं या विषयाचा एकूण उपक्रम काय उपक्रम याचा अर्थ या विषयाच्या प्रतिपादनाचा निश्चित आरंभ काय कशापासून झाला आणि इथपर्यंत भगवंतांनी सांगितल्यानंतर इथपर्यंत याचा अर्थ आपण एका विशिष्ट स्थितीपर्यंत आता नक्की प्राप्त झालं. ध्यान आणि ध्यानाची साधना ही केल्यानंतर त्याचं फळ काय नक्की हे सगळं कशाकरता करायचं आहे त्याच्याबद्दल भगवंतांनी निर्वाण परम अशी शांती प्राप्त करून तो माझ्या ठिकाणी येऊन पोचतो असं फलित सांगितलं. अशा प्रकारे मन किंवा चित्त परमात्म्याच्या ठिकाणी लावून युंजन नैवम सदात्मानम योगी नियत मानस योगी आपलं मानस मन पूर्णपणाने आवरतो शांती निर्वाण परमा मत संस्थाम अधिगच्छती तो मला येऊन प्राप्त होतो माझा बोध प्राप्त करून घेतो आणि निर्वाण परम अशी शांती मिळवतो. निर्वाण परम शांती ही विशिष्ट कल्पना आहे. मी आता परत मागे जात नाही. देहामध्ये जी शांती शक्य आहे देह असताना जी शांती शक्य आहे त्याच्यापेक्षा निर्वाण परम शांती ही विलक्षण अशी शांती समजली जाते. या निर्वाण परम शांतीच्या वेळेला देहभावच नसतो. जणू देहाचं निर्वाण झालेलं आहे. सगळा खटाटोप संपलेला आहे. आता तुमच्यापाशी सुख दुःख अनुभवणारा देह नाही. अशा विशिष्ट स्थितीमध्ये तुम्ही परमशांत होऊन जाता. जरू देह त्यागानंतरची जी शांती आहे ती शांती हा ध्यानयोगी मिळवतो. देहाचं निर्वाण झाल्यानंतर मिळणारी शांती परमात्म्याशी संपूर्ण एकता साधलेली अशी हा ध्यानयोगी देहात असताना मिळवतो असं सांगितलेलं आहे. या निर्वाण परम शांतीला भगवंतांनी नेहमीच महत्व दिलेलं आहे. परत एकदा भगवंतांनी ध्यानाची प्रक्रिया सांगितली. हे दोन चार श्लोक झाल्यानंतर त्याच्यामध्ये संकल्प आणि संकल्पातून निर्माण झालेले काम अथवा कामना याचा त्याग करत त्याच्या बुद्धीला कसं धैर्य प्राप्त होत ती बुद्धी विषयांपासून कशी उपराम पावते आत्मसंस्थ मन होत आणि सर्व चिंतन थांबत असं वर्णन केल्यानंतर त्याच मन प्रशांत होत प्रशांत स्थितीला प्राप्त होत तो उत्तम सुख मिळवतो. त्याच्या ठिकाणी असणारा जो कसमस करणारा इंद्रियांच्या मनाच्या ठिकाणी असा रजोगुणाचा भाग होतो होता तो शांत होऊन जातो. तो ब्रह्माशी समरस होतो. ब्रह्मभूतम आणि सर्व पापभावना त्याच्या माहिशा होतात असं वर्णन भगवंतांनी केलं. ध्यानाच्या परमोच्च बिंदूवर तो काय सुख मिळवतो हे भगवंत सांगतात आणि परत एकदा तेच शब्द उच्चारतात. युंजन नैवम सदात्मानम योगी विकस कल्मशः. अशा प्रकारे सतत आत्म्याचं अनुसंधान ठेवत परमात्म्याशी जडून जात हा योगी कल्मशांपासून पापभावनेपासून मुक्त होतो. सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंत सुखम अश्नुते आणि त्या ठिकाणी त्याला काय होत अतिशय सुखरूप तो होतो. सुखाने त्याला ब्रह्म संस्पर्श होतो. त्याला अत्यंतिक सुख प्राप्त होत. शांती निर्वाण परमा मत संस्थाम अधिगच्छती माझ्या ठिकाणी तो समरस होतो आणि निर्वाण परम अशी शांती प्राप्त करतो हे विधान आणि सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंत सुखम अश्नुते हे विधान दोन्ही समानार्थी आहेत. ध्यानाने तो अशी परमोच्च दशा प्राप्त करतो. भगवंत इथंच थांबत नाही. याचा परिणाम सांगायला सुरुवात करतात. हे शब्द समजले पण आपल्या दृष्टीने आत्ता ही कल्पना आहे, निर्वाण परमशांती ही कल्पना आहे की नाही? आपल्याला समाधान पुष्कळ वाटेल की केवढी मोठी गोष्ट तो प्राप्त करतो, पण या क्षणाला आपल्याला समजलं काय? सुखेन ब्रह्म संस्पर्श अत्यंतम सुखम अश्नुते यांनी काय समजलं? काही एक नक्की समजलं, पण ते आपल्या अनुभवाचं नाही. तो फार मोठी दशा प्राप्त करतो इथपर्यंत कळलं, म्हणून अशा पुरुषाचं एवढी स्थिती गाठल्यानंतरच जीवन काय आहे हे भगवंत त्याच्या पुढे सांगतात. आणि तोच या विषयाचा उपसंहार आहे. उपसंहार म्हणजे शेवट. एखादी गोष्ट सांगितल्यानंतर परत एकदा सारांशाने आणि कशा करतात हे सांगणं याला उपसंहार असं म्हणतात. या उपसंहाराचे चार श्लोक भगवत गीतेमध्ये या सहाव्या अध्यायामध्ये आलेले आहेत. सर्व भूतस्थम आत्मानम सर्व भूतानी च आत्मनी सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी आपणच नटून राहिलेले आहोत असा त्याचा बोध होतो. उलट बाजूनी आपल्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत असं त्याला वाटायला लागतं. तो व्यापक होतो. इक्षते म्हणजे अशा दृष्टीने तो पाहतो. योगयुक्त आत्मा या योगाने युक्त झालेला असा हा पुरुष सर्वत्र समदर्शना आणि तो सर्व ठिकाणी समदर्शन घ्यायला सुरुवात करतो. त्याचा समभाव राहतो. एक सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी आपणच नटून राहिलेले आहोत. दोन आपल्या हाही सर्व भूत मात्र आहेत. तीन या विशिष्ट दृष्टीने या बोधाने जगतात वावरत असल्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून तो आता समदर्शीन होतो. तो समत्वाने सर्वत्र असणारा एक परमात्माच पाहायला सुरुवात करतो. त्रिगुण आहेत जगतामध्ये, तो गुण साम्य पाहतो. इथं विविध प्रकारच्या प्रकृती आहेत, तो प्रकृती साम्य पाहतो. विविध प्रकारची कर्म आहेत, तो कर्म साम्य पाहतो. सुख दुःख इत्यादी द्वंद्व आहेत, तो द्वंद्व साम्याने राहतो. तो समदर्शीन होतो. या समदर्शन या शब्दाचा पुढे अधिक खुलासा करतात. त्याची दृष्टी सम असते म्हणजे काय असत? यो माम पश्यति सर्वत्र, तो मला परमात्म्याला सर्वत्र पाहायला सुरुवात करतो. कसं काय? ध्यानाच्या योगाने तो आपल्या ठिकाणी खरं म्हणजे परमात्मा भावाची अनुभूती घेतो, पण त्यामुळं तयार झालेल्या दृष्टीमुळं तो सर्वत्र परमात्म्यालाच पाहायला लागतो. डोळे उघडल्यानंतर जगतामध्ये वावरत असताना परमात्माच सर्व ठिकाणी आहे अशा बुद्धीने अशा दृष्टीने तो मला सर्वत्र पाहतो. एक म्हणजे त्याला परमात्मा दर्शन होतं. परमात्मात आपण अशी प्रचिती येते. आणि परमात्मात आपण अशी प्रचिती आल्यानंतर सर्व भूत मात्र देखील परमात्मा स्वरूप आहे असं त्याला समजतं. सर्वंच मयी पश्यती, तसंच परमात्मा आपण स्वतः आणि सर्व भूत मात्र मिळून एका परमात्म्यामध्ये त्याची दृष्टी जमते. भगवंत असं म्हणतात की तस्याहम न घनश्यामी. असा जो त्याला मी कधीही अंतरत नाही, त्याच्या दृष्टीने माझा नाश कधीही होत नाही. बाकी साधकाच्या दृष्टीने परमात्म्याचा नाश वारंवार होतो. नाश याचा अर्थ विस्मरण. ध्यानाच्या वेळेला एकरूपता साधलेला, इथून पुढच्या सिग्नलच्या तिथं कोणी मागून येऊन आपटलं की डोळे मोठे करून माग पाहतो, खाली उतरतो, किती नुकसान झालं बघतो, भांडायला उठतो. विविध पद्धतीने त्यावेळेला त्याला आपल्याला परमात्मा बोध झालेला आहे. अशा वेळेला आपणच परमात्मा झालेले आहोत आणि ध्यानातून उठताना सगळं जगत परमात्मा स्वरूप दिसत होतं याचं विस्मरण पडतं. म्हणून किंचित बोध झालेल्या व्यक्तीच्या दृष्टीने परमात्म्याचं विस्मरण होतं, अनेक वेळेला होतं. तस्याहम न प्रणश्यामि, त्याच्या दृष्टीने मी कधीच त्याला अंतरत नाही, माझा नाशच त्याच्या बुद्धीत होत नाही. सत्यमे न प्रणश्यति असं असल्यामुळे मग मी देखील त्याच्याबाबत तसाच राहतो. मीही त्याला कधी अंतरत नाही, मलाही त्याचं विस्मरण कधीच होत नाही असं भगवंत म्हणतात. त्याच्या पुढच्या श्लोकात ते असं म्हणतात की सर्व भूत स्थितम यो माम. सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी तिथं असणाऱ्या अशा मला म्हणजे परमात्म्याला यो म्हणजे जो म्हणजे की एकत्व आस्थिता. एकत्व राखून परमसाम्य राखून तो भजन करतो. भजती म्हणजेच एक रूपता हो. भज हा धातू आहे. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम पूर्ण मते असं जे म्हटलेलं आहे त्याने गोविंदाशी एकरूप हो. भजन हा विशिष्ट शब्द आहे. तो आता सर्वांचं भजन करतो. आपण कसं एखादं भजन करतो तेव्हा परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, तसं तो एकत्वाने सर्वांना भजतो. आदरपूर्वक सर्वांकडे पाहतो, सर्वांशी आदरपूर्वक व्यवहार करतो. सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. आणि जी त्याच्या वाट्याला आलेली कर्म असतील सर्वथा वर्तमानोपी म्हणजे प्रत्येकाची कर्म एकसारखी नसतात. अधिकाराप्रमाणे प्रत्येकाची कर्म स्वतंत्र वेगवेगळी. भगवंत असं म्हणतात की कोणतीही कर्म करत स्वकर्म कोणतीही करत असताना सयोगी मयी वर्तते तो माझ्या ठिकाणी स्थिर होऊन वर्तन करणारा असतो. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात की आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति अर्जुन. आत्मोपम्य दृष्टीनं तो सर्वत्र समदर्शन घेणारा माझ्या अंतर्यामी आत्म्याला मी जाणल्यानंतर तोच आत्मा त्यांच्याही अंतर्यामी आहे. अशा पद्धतीने सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तो आत्माच पाहत असताना समत्वानी सुखम वा यदि वा दुःखम, सुख अथवा दुःख, स्वतःच सुख अथवा दुःख आणि दुसऱ्याच सुख अथवा दुःख हे आत्मोपम्य भावाने तो पाहतो. पुरुष अशा प्रकारचा बोध झालेला महापुरुष तो जोपर्यंत देहामध्ये असतो तोपर्यंत देहाची सुख देहाची दुःख ही जरी त्याच्या बोधावर आक्रमण करत नसली तरी देखील त्याला त्याच्या देहाला मनाला बुद्धीला सुखकर आणि दुःखकर या गोष्टी समजतात. समदृष्टी ठेवून आपल्या सुख आणि दुःख यांच्याकडेही समत्वाने पाहत असताना आपल्या सुख आणि दुःखाबद्दल जी भावना त्याची असते तीच इतरांच्याही सुख दुःखाबद्दल होते. तो सयोगी परमोमता तो योगी अतिशय परम म्हणजे पूर्ण अवस्थेला गेलेला असं मी समजतो. कोणाच्या घरी दुःखाचा प्रसंग असेल तर तो आत्मभानाने आत्मदर्शनाने बेभान झाल्यासारखा हे असंच असायचं असं म्हणत नाही. तो तिथं जाऊन दोन अश्रूही धारेल जगताशी वर्तन करत असताना समदृष्टी असली तरी देखील तो त्यांच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख या दोन्ही गोष्टी पाहिल. आणि तरीही तो समबुद्धीने नाही समदृष्टीने नाही. अशा प्रकारे हा उपसंहार या सगळ्या विषयाचा भगवंतांनी केला. या उपसंहाराच्या पुढेही त्याचा उपसंहार आहे. कारण हे बोलणं चालू असताना अर्जुनाने लगेच एक प्रश्न विचारला तेव्हा भगवंतांची तशी एक प्रकारची सांगण्याची सलग सांगण्याची जो ओघ होता दृष्टी होती ती थोडीशी खंडित झाली. तो आपल्या प्रवचनाचा विषय नाही. हे सगळं संपलं असं भगवंतांचं सांगणं कारण सयोगी परमो मतः इथपर्यंत भगवंत आले. अर्जुनाने विचारलं की हा जो तो योग मला सांगितलास हा मनाच्या चंचलत्वामुळं साध्य होईल याच्याबद्दल मला शंका वाटते असं अर्जुन भगवंतांना म्हणाला. कारण हे मन अतिशय चंचल आहे आणि विकारांमुळं घुसळण करणार आहे प्रमथन करणार आहे जोरदार प्रमथन घुसळण प्रत्येकाच्याच मनात विकारांमुळं विषयांमुळं होत असते शिवाय ते चंचलही आहे. जे आता तू वर्णन करतोस ते निग्रहानंतर मनाच्या जी स्थिती हा योगी प्राप्त करतो त्याची त्याचं वर्णन तू करतोस. पण माझा असा भाव आहे की याचा मुळात निग्रह करणं वायूला थांबवण्यासारखं आहे वाऱ्याला थांबवण्यासारखं आहे. ते भगवंत कुठे आहे त्याने अर्जुन त्याच्या पातळीवरून म्हणतो आहे हे फार मोठं समम पश्यती सर्वत्र सर्व भूत स्थितम यो माम भजती एकत्व मास्थिता वगैरे फार मोठं झालं. तू जे मुळात सांगतोय ते होण्यासाठी मन एकाग्र करणं मला कठीण जात आहे असं अर्जुन भगवंतांना म्हणाला. त्यामुळं त्याच्या निरसनार्थ भगवंतांना काही बोलायला लागलं. ते बोलत असताना अजून एक वेगळा प्रश्न अर्जुनाने विचारला की श्रद्धा जरी असली तरी देखील निग्रह कमी पडला जर एखाद्याचा योगापासून चित्त चलित झालं आणि साधकाचा निग्रह मधून अजून कमी पडतो मधून अजून साधकाचं चित्त योगापासून चलित होत तो ते सावरतो आणि परत अभ्यासाला लागतो पण परत मधून अजून त्याचं चित्त चलित होत फिरायला सुरुवात करतो तो परत परत ते सावरण्याचा प्रयत्न करतो. पण असं करत असताना ज्या क्षणाला ही फेज येते की योगापासून चित्त चलित झालं श्रद्धा आहे पण संयम टिकला नाही आणि परत सावरून साधना करायला वेळच मिळाला नाही दरम्यान मृत्यू घडला तर मग काय असा अर्जुन विचारतो. त्याच्यावर भगवंतांनी परत काही एक सांगितलं तोही आपला विषय नाही पण ते सगळं अर्जुनाच्या शंका फिरल्यानंतर जणू याच आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यती योजन सुखम वा यदी वा दुःखम स योगी परमो मता हे जे भगवंत सांगतायत त्याच्या पुढे ते बोलायला सुरुवात केल्यासारखं म्हणतात की जो तपस्वी म्हणून आहे त्याच्यापेक्षाही असा हा योगी स योगी परमो मता हा हा श्रेष्ठ योगी आहे हा तपस्व्यांपेक्षा देखील श्रेष्ठ समजावा. तपस्विद्या अधिक हा योगी म्हणजे इथपर्यंत त्यांनी दशा प्राप्त करून घेतली आणि केवळ तप करतो आहे याच्यामध्ये हा योगी जास्त श्रेष्ठ. ज्ञानिध्या अति मतोदिता शब्द ज्ञानाचा अभ्यास करतो आहे चिंतन प्रक्रिया चाललेली आहे पण ती पूर्ण झालेली नाही अशा वेळेला हा योगीच अधिक श्रेष्ठ आहे. कर्मिभ्या च अधिक हा योगी केवळ कर्मयोगाचं आचरण करणार आहे त्याच्यापेक्षाही अशा प्रकारच्या अनुभवाला आलेला हा जास्त श्रेष्ठ आहे. तस्मात योगी भवायचो म्हणून तू योगी हो म्हणजे अशा प्रकारच्या गुणांनी समृद्ध हो असं सांगून शेवटचा उपदेश केला तो फार महत्वाचा आहे. तिथे या प्रकरणाचा उपसंहार आहे. भगवंत असं म्हणतात की योगिनाम आपली सर्वेशा असे हे ते सुखम वा यदी वा दुःखम स योगी परमो मता अशा परम योगी जो झालेला आहे अशा सर्व योग्यांमध्ये देखील एक कॅटेगराइझेशन भगवंतांनी केलं की ही स्थिती प्राप्त करणं हे फारच मोठी गोष्ट आहे पण अशा सर्व योग्यांमध्ये देखील मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते योगा समय युक्त तमोमता याचा अर्थ असा आहे की हा जो परमयोगी म्हणून सांगितला यांच्यामध्ये देखील अंतरापासून माझ्याशी एकरूप झालेला असताना देखील किंवा एकरूप झालेल्या स्थितीमध्ये श्रद्धावान भजते योमा श्रद्धायुक्त होऊन मात्र तरीही भजन करणारा, भक्ती करणारा असा जो कोणी असतो, समय युक्त तमो मता, तो मी युक्त तम असं मानतो, माझ्या मताने तो युक्त तम आहे. हा उपसंहार उपक्रमाचरी आहे मी तुम्हाला सांगितला, कारण ध्यानाची प्रक्रिया, ध्यानातून काय मिळवायचं ते कसं मिळवतो, शांती निर्वाण परमा आणि सुखेम ब्रह्म संस्पर्शम हे झाल्यानंतर त्याचं आचरण कसं असतं, तो कसा सर्वांच्या सुख दुःखाशी समरस होणारा महात्मा बनतो, समत्व बुद्धी राखतो देखील, आणि असे करणारे असे जे महात्मा असतात त्यांच्यामध्ये देखील जो श्रद्धायुक्त राहून माझं भजन करतो तो युक्ततम म्हणजे सुपरेटिव वृत्ती, युक्त युक्त तर युक्ततम तो माझ्याशी सर्वात एकरूप झालेला, मला आवडणारा असा हे माझं निश्चित मत आहे असं भगवंत सांगतात. ते साधकाला ध्यान झाल्यानंतर अर्जुन वेगळा, कारण एवढी स्थिती सांगितली अर्जुन म्हणतो की तू जे सांगतोस ते मनाचे चंचलत्वामुळे मला कठीणच वाटत, ध्यानाच्या सुरुवातीची गोष्ट कठीण वाटते म्हणतो भगवंत. खूप पुढे गेले सांगता सांगता ध्यानाच्या अर्जुनाच्या समोर हे सगळं ठेवण्याकरता अशा करता भगवंत प्रवृत्त झाले की आपल्याला कुठं जायचंय हे तर नक्की माहित पाहिजे साधकाला, म्हणून हे एवढं सगळं भगवंतांनी सांगितलं अगदी शेवटपर्यंत शास्त्र घेऊन सांगितलं. मग प्रत्येकाची गोष्ट स्वतंत्र त्यांनी पाहावं, आपण याच्यात कुठं बसतोय ते तरी देखील आपल्याला कुठपर्यंत जायचंय हे कळणं गरजेचं आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की भगवद्गीतेचा उपदेश हा समग्र जीवनाचा उपदेश, रणांगणावर युद्धभूमीवर भगवद्गीता सांगितली गेली, केवळ ध्यान आणि आत्मदर्शन एवढं सांगणारं हे शास्त्र नाही, त्याच्यावर कर्म ही सांगणारं शास्त्र आहे, विशिष्ट बोधाने सर्व घडलं पाहिजे असं सांगणारं शास्त्र आहे. म्हणून त्याचा उपसंहार देखील भगवंतांनी असा आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यन्त्योर्जुन सुखम वा जरी वा दुःखम, सर्वांच्या सुख दुःखाशी एकरूपता पावणारा सर्व भूत सिद्ध रथ असा, सर्व भूतांच्या हिताच्या ठिकाणी जो इच्छा बाळगतो असा आणि त्याच्या ही पुढे जाऊन अशा प्रकारचा सूक्ष्म आणि व्यापक आत्मानुभव ज्याला आलेला आहे, त्यांनी देहात असेपर्यंत जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अत्यंत श्रद्धायुक्त होऊन भक्तीमध्ये रस घ्यावा, भजनामध्ये रस घ्यावा, प्रेमामध्ये रस घ्यावा असं भक्तीचा महिमा या ध्यानाच्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितला. इथपर्यंत मजन मारायचे आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं स्वतःचं जीवन तसं होत, ते योग्यांचे योगी होते तरी देखील माझ्या देवीची आवडी पंढरपुरी नाही मग गुळी असं म्हणण्यात धन्यता मानत होते. हे सगळं साधल्यानंतर देखील जो भक्ती करतो तो हा श्रेष्ठ असं भगवंत म्हणाले. अर्थात हा जो उपसंहार सारांश रूपाने भगवंतांनी सांगितला तोच आतापर्यंतच्या विषयाचा उपक्रम देखील आहे. उपक्रम याचा अर्थ हे शास्त्र सांगत असताना जे आरंभापासून ज्या क्रमाने हा विषय विकसित करत नेला आणि मग ध्याना जे वर्णन केलं आणि जी अपेक्षा केली तीच अपेक्षा उपसंहारामध्ये पूर्ण झाली पाहिजे शास्त्रीय निरूपणा मध्ये. त्यातरे त्यामुळे मंडळी हा उपक्रम ऐकण्यासाठी तुम्हाला थोडीशी आता वाट पाहायला लागली कारण आपली वेळ संपत आली. हे असं विशिष्ट शास्त्र आहे की त्याच्या प्रारंभी अर्जुन हा मोहाने गडबडून गेलेला होता. युद्ध न करण्याचा मोह त्याला झालेला नव्हता, तर स्वजनांबाबत त्याला मोह झालेला होता. स्वजनां विषयीचा मोह त्याच्या ठिकाणी भरून राहिलेला होता. त्याच्या मोहाचं स्वरूप पाहायचं झालं तर म्हणून त्याला कर्म नको होत, ते कर्म खोर होत म्हणून त्याला ते नको होत. प्रत्यक्ष जे समोर दिसतात ते युद्धामुळे नाहीसे होणार हा अचानक साक्षात्कार झाला झाला. त्यांनी आतापर्यंत कित्येक लोकांना संबोधलं. अर्जुनाचं वर्णन असं करतात की तो पाहायचा देखील नाही पाठ सोडल्यानंतर, कारण परिणाम निश्चितच असायचा. हिंसा त्यांना नवीन नव्हती, त्यांनी अनेक युद्ध खेळलेली होती आणि मारलेली होती. आणि जे गेलेले आहेत त्यांना संपवण्याच्या दृष्टीने तो युद्ध करत होता. त्यांना परत पाहण्याची इच्छा त्याला नव्हती, पण त्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागले आपले मुलगे. बंधू आजोबा हे युद्ध विचित्र होत. त्यामुळे त्या कर्माच्या योगाने तो मोहित झालेला होता, स्वजनांकरता तो मोहित झालेला होता. त्यामुळे युद्धासारखी स्वाभाविक अशी गोष्ट त्याच्यापर्यंत येऊन पोचलेली होती. त्याने विशेष प्रयत्न केलेले नव्हते युद्धाकरता, ते अटळ त्याच्यापर्यंत चालत आलेलं होत. युद्ध व्हावं म्हणून प्रयत्न दुसऱ्यांनी केलेले होते, त्याच्यात श्रीकृष्ण आदर क्रमाने होते. त्याचे निरोप असेच होते की शक्यतो तडजोड करा. पण ते एका क्रमाने अटळ म्हणून त्यांच्या समोर आले होत. पण ही अशी एवढी सगळी मंडळी जाती आणि त्यानिमित्ताने आतापर्यंत न घडलेली अशी घटना घडली. दोन पक्ष निर्माण झाले तिथं आणि दोन केवळ दोन राजांमधलं हे युद्ध नव्हतं, ज्याला महायुद्ध म्हणू तसं ते युद्ध झालं. कारण प्रत्येक राजाची बाजू घेणारे आर्यावर्ताचे राजे होते, त्यामुळे सगळी तरुण पिढी एकत्र झालेली होती युद्धाकरता. सगळे लोक एकत्र आलेले होते, ते सगळे एकमेकांना मारणार होते. म्हणून इथला संहार महाभयंकर होता. हे कर्म करायला जर चुकलो आपण, कर्माचीच जर चूक झाली, कर्म करण्याची जर चूक झाली, तर मोठंच पाप लागणार होत. कारण एवढ्या मंडळींच्या वधाकरता आपण कारण होतो आहोत अशी भावना निर्माण झालेली होती. आणि एवढ्या लोकांचा वध कशाकरता होणार होता? तर यांनी राजे व्हावं म्हणून, यांना राज्य मिळावं म्हणून, म्हणून तो अहो तस महत् पापं करतो व्यवस्थिता वयम, आम्ही केवढं मोठं पाप करतोय असं म्हणत होता. किम नो राज्ये न गोविंद किम भोगई जीवित नवा, हे राज्य कुठ, भोग कुठ, जीवित कुठ. अर्जुनाच्या ठिकाणी जे क्लैंत्य आलेलं होत, दुबळेपणा आलेला होता, तो दुबळेपणा त्याच्या कात्रांचा होता, त्याच्या मनाचा होता, त्यामुळे त्याची कात्र देखील दुबळी देखील शिकत होती. त्याला त्याची बुद्धी मोहित झाल्यामुळं स्वतंत्र आणि सुयोग्य निर्णय घ्यायला अक्षम झालेली होती. बुद्धीवर कुठल्याही भावनेचा जर लेप चढला तर बुद्धी स्वतंत्र राहू शकत नाही. एखाद्याच्या बुद्धीवर जर दयेचा लेप चढला, करुणेचा लेप चढला, पत्थराचा लेप चढला, कामाचा लेप चढला, क्रोधाचा लेप चढला, त्याला दयाबुद्धी, करुणाबुद्धी, मत्सरबुद्धी, क्रोधबुद्धी, कामबुद्धी असं म्हटलं जात, तर तो विकार सांगतो ते त्यावेळेला अतिशय सत्य वाटतं. त्याच्यापेक्षा दुसरा विचार ती व्यक्ती करू शकत नाही. त्यामुळं मोह, करुणा, काम असे अशा विकारांचे लेप बुद्धीवर चढले की स्वतःचा स्वतःला निर्णय घेणं बुद्धीला फार कठीण जात, आणि घेतलेला निर्णय हा नक्की त्या विकारांच्या समर्थनार्थ असाच राहणार. म्हणूनच त्यांनी आपली सारासार बुद्धी आपण गमावत आहोत, गमावलेली आहे हे समजल्यामुळं त्यांनी भगवंतांना शिष्य स्तेहम शाधिमाम स्वाम प्रपन्न म्हणून दाखल आहे. मी तुझा शिष्य आहे, मला आता योग्य काय आणि अयोग्य काय हे माझ्या बुद्धीला समजेन असं झालेलं आहे, तू मला काय ते सांग. या विकाराच्या बाहेर जो असतो त्याला या विकारात सापडलेल्या व्यक्तीचं फार हसू येत असत. परीक्षांचा काळ आहे, परीक्षा न जाणारा मुलगा आपलाच मुलगा म्हणतो की मला काही आठवत नाही. भयाचा विकार जर बुद्धीवर चढला तर आई वडिलांना किती त्रास होतो त्याचा आपल्याला कल्पना असेल. त्याला समोर बसून त्याचं खोटं आहे सगळं हे कळत असत, पण तो त्या विकारात सापडलेला असतो, तो काही नाही करू शकत, त्याला समजून सांगायला लागतं. तेव्हा त्याला देखील समजत असत, तो येतो आई वडिलांकडं, त्यांच्याकडं तो तक्रार करतो. अशा कोणत्याही विकारांनी जर व्यक्ती ग्रासली गेली तर जो विकाराच्या बाहेर आहे त्याच्याकडे ती मार्गदर्शनाकरता जाते. तशा प्रकारे तो कृष्णाकडे मार्गदर्शनाकरता म्हणून गेला. सुरुवातीला फार मोठा तो आपला गुरु आहे असा भाव नव्हता, मित्र आहे, सखा आहे असा भाव होता. पण जशा गोष्टी पुढे जायला लागल्या तसं त्याच्या लक्षात यायला लागलं की फार विलक्षण गोष्ट आपण ऐकतो आहोत. मला समजत तर होतो की ग्रस्त झालेली आहे आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्याला मिळत होता, आणि त्या विकार ग्रस्ततेतून तो त्याच स्वतःच्या वागण्याचं समर्थनही काही बाही करत होता, त्याकरताही तो प्रश्न विचारत होता. अशा दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी होत्या. सत्राचा आरंभ कसा झाला हे तरी मी तुम्हाला सांगतो, बाकी उपक्रम पुढच्या वेळेला सांगेन. पण असा हा शास्त्राचा आरंभ झाला. भगवंतांनी त्याला त्याच्या ज्या अडचणी होत्या त्याचं निदान त्याच्या देहाहंतेमध्ये आहे. देहाहंतेमध्येच कुळाची अहंता येते. कर्माची अहंता येते. मी करणारा आहे, मी मारणारा आहे अशी अहंता देहाहंतेमध्येच येते. हे सगळं ओळखून त्याला थेट तू देह मन बुद्धीच्या अतीत असणारा, देह मन बुद्धीचं अधिष्ठानभूत असणारा परमात्मा आहेस आणि हेही सर्व तसेच आत्ताचं त्यांचं जे जीवन आहे ते जीवन तुझं अथवा त्यांचं याच्या पलीकडे एक शाश्वत जीवन आहे आणि ते जीवन ओळखण्याची आवश्यकता आहे. इथपासून उपदेश करायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यातून या भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे आत्मविषयक उपदेश, ज्याला सांख्य बुद्धी असं म्हटलं गेलं, आणि कर्म करण्याचा उपदेश किंवा सांख्य बुद्धीच्या अंतर्गत सरळ असणारी कर्मभावना ती बोधाने युक्त अशी असते, ती योग बुद्धी म्हणून सांगितली गेली. आणि जो अशा प्रकारची कर्म करतो योग बुद्धीच्या योगाने सांगितलेली आणि आपलं स्वरूप आत्मस्वरूप आहे असं लक्षात ठेवतो त्याची बुद्धी स्थिर होते असं भगवंत म्हणाले. अर्जुनाने स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारली, त्यावरून भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणं अर्जुनाला विशद करून सांगितली. इथपर्यंतचा जो भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायाचा प्रवास आहे तो पूर्ण आहे. पण तो जरी पूर्ण असला तरीही तो अर्जुनाला तो प्रस्तुत होता, कारण त्याला आत्मा काय हे माहिती नाही आणि आत्म्यात स्थिर असलेली व्यक्ती कशी कर्म करते हे सांगूनही उपयोग नाही, त्यामुळं त्याची बुद्धी स्थिर होते. अशी वस्तुस्थिती असताना तो म्हणायला लागला की बर मग मी बुद्धी स्थिर करून बसतो, मग कर्म कशाला करायचं, ती अशी जर आपल्या हातात असते चला मी आता बुद्धी माझी स्थिर केली, तसं होऊ शकत नाही. म्हणून कर्मयोग सांगायला सुरुवात केली. हा कर्मयोग सहाव्या अध्यायापर्यंत आलेला हा याचा खरं म्हणजे उपक्रम आहे. पण सहाव्या अध्यायाच्या प्रारंभी असणारे जे 7-8 श्लोक आहेत त्या 7-8 श्लोकांमध्ये मागच्या सगळ्या श्लोकांचा एक तरीही आढावाच भगवंतांनी घेतला. म्हणून हे 7-8 जे श्लोक आहेत सुरुवातीचे त्याला मागचे रेफरन्सेस येणार, तर ते या 6-व्या अध्यायाचा उपक्रम आहेत. मग ध्यानाची प्रक्रिया आहे, मग 1-2 अर्जुनाचे मध्ये प्रासंगिक प्रश्न सोडून द्या, पण ध्यानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचं जीवन कसं होतं तो त्याचा उपसंहार आहे. मी उपसंहार आधी सांगितला, उपक्रम आणि उपसंहाराच्याही आधी ध्यानाची प्रक्रिया सांगितली, कारण नाकाच्या घरची उलटी खोल असते की नाही तसं मी केलं. तसं उपसंहारही तुम्हाला सांगितला आणि आता उपक्रम काय आहे नक्की, कशा रीतीने हा विषय पुढे गेला म्हणून ध्यानापर्यंत गाडी आली आणि म्हणून मग त्याच्याही पुढे ध्यान त्यांनी साधलं, त्या पुरुषाचं वर्णन आलं आणि उपसंहाराला तो उपक्रम आपण पुढच्या वेळेला बघू.
नमितो योगी द्रोणयानी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्परगुरु
Thank you.